आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उन्हाळ्यात उष्णतेशी निगडीत आजारांवर सज्जतेचा केंद्राद्वारे आढावा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गंभीर आणि 6 आणि 7 तारखेला राज्यात काही ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. उन्हाळ्याच्या हंगामात उष्णतेशी निगडीत आजारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा कितपत सज्ज आहे याचा आढावा काल केंद्र सरकारने घेतला. आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नमूद केलं की उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत अचूक माहिती उपलब्ध नसल्यामुळे राज्यांनी ही माहिती केंद्राकडे पाठवावी म्हणजे एकत्रित माहितीचा कोश तयार करता येईल. या माहितीमध्ये उष्माघातामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णांची माहिती मिळाल्यास वास्तविक मूल्यांकन करता येईल. हवामान विभागानं इशारा देताच राज्यांनी तत्काळ कृती करावी असं या बैठकीत ठळकपणे सांगण्यात आलं. आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार या बैठकीत बोलताना म्हणाल्या की लोकांमध्ये उष्णतेसंबंधी आजारांबाबत जागरुकता पसरवण्याकरता राज्य आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन कराव्यात. आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये थंड पाण्याची यंत्र बर्फाचे पॅक्स आणि अन्य आवश्यक सामग्री सुसज्ज ठेवणं महत्वाचं आहे असंही त्यांनी नमूद केलं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांसाठी या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील 13 जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं काल राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर दारू रोख रक्कम अंमली पदार्थ शस्त्र आणि मोफत भेटवस्तूंचं वाटप रोखण्यासाठी करडी नजर ठेवण्यास सांगितलं. राज्यांच्या सीमांवर पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या 4 उमेदवारांची काल घोषणा केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, पालघर लोकसभा मतदारसंघात भारती कांबळी, जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी करण पवार आणि हातकणंगले मतदारसंघात सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केलं. हातकणंगले जागेसाठी चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य आणि शिस्तभंगांच्या तक्रारीनंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निरुपम यांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड मतदारसंघात आतापर्यंत 19 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चव्हाण यांनी 2 अर्ज दाखल केल्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवारांचे 20 अर्ज दाखल झाले. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये उमेद स्वयंसहायता समूहातील महिलांनी मतदानाविषयी जनजागृती करून मतदानाची शपथ घेण्याचं आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या विविध गावात 2 लाखपेक्षा अधिक महिलांनी प्रत्येक गावात 100% मतदान करण्याची शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी काल अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरी काढत शक्ती प्रदर्शन केलं. मतदार ओळखपत्र टपाल कार्यालयामार्फतच मोफत घरपोच वितरित करण्यात येत असल्यामुळे मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे. धुळे शहरात बनावट मतदार ओळखपत्र तयार करण्यात येत असल्याचा प्रकार पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गोयल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याकरता हे आवाहन केलं आहे. दिव्यांग मतदारांना मतदान सोयीचं व्हावं म्हणून त्यांना सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात दिव्यांगांसाठी 1000 हून अधिक चाकाच्या खुर्च्या उपलब्ध ठेवल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईने भीषण स्वरूप धारण केलं आहे. जिल्ह्यातल्या अनेक नगरपालिका क्षेत्रात दररोज पाणीपुरवठाही होत नाही. सध्या मनमाड शहराला महिन्यातून एकदा, नांदगाव शहरामध्ये 22 ते 23 दिवसाआड, चांदवडला 5 ते 6 दिवसाआड, येवला 5 दिवसांनी, मालेगावला 2 दिवसांनी, सटाणा, सिन्नर आणि वणी इथं 1 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या 7 तालुक्यातील 203 गावं आणि 436 वण्यांना 210 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसंच टँकर आणि गावांसाठी जिल्ह्यातील 67 खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यानं यंदा टंचाईची झळ वाढणं अपेक्षित होतं, मात्र एप्रिल महिन्यातच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. पुणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी घ्यावं लागणार आहे. शहरात पाणी कपात केली जाणार नाही, मात्र नागरिकांनी पाणी साठ्याचा विचार करून पाणी जपूनच वापरण्याचं आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी केलं आहे. पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांमध्ये जलवाहिन्यांचं मोठं जाळं नसल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण येत आहे. पुणे शहरात पिण्याचं पाणी बांधकामांसाठी वापरलं तर बांधकामं बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ भोसले यांनी दिला आहे. नवी मुंबईत गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 716.97 कोटी रुपयांचं उत्पन्न जमा झालं आहे. आतापर्यंतचं हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. तत्पूर्वीच्या आर्थिक वर्षात 633.31 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला होता. त्यामध्ये यावर्षी 83.66 कोटी रुपयांनी वाढ झाली. नागरिकांनी मालमत्ता कर भरणा करावा यासाठी पालिकेनं वेगवेगळ्या टप्प्यात अभय योजना राबवली होती. तसंच थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करून वसुलीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 2 खंडित कालावधीतील प्राप्त झालेले विमा दावे निकाली काढण्यासाठी राज्य सरकारनं 20.78 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार प्राप्त विम्याची रक्कम संबंधित विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली. राज्यातील 7,000 कुटुंबांना अपघात विमा आणि सानुग्रह योजनेत सर्वाधिक 140 कोटी रुपये दिले असल्याचंही झेंडे यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ नारायण मुसमाडे यांनी पिकांना जमिनीमधून रोग पसरवणाऱ्या बुरशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून संकरित सिल्वर नॅनो पार्टिकल्सचं संशोधन करून प्रबंध सादर केला. त्याबद्दल गुजरातमधील नवसारी विद्यापीठाची आचार्य पदवी त्यांना मिळाली आहे. केळीच्या खोडाचा रस आणि खेकड्याच्या आवरणात उपलब्ध असलेल्या घटकाचा संयुक्त वापर करून केलेल्या या संशोधनामुळे पर्यावरणाला अनुकूल पद्धतीनं रोग नियंत्रण करता येईल. बुरशीनाशक अंशविरहित उत्पादन घेण्याकरता या संशोधनाचं मोठं योगदान असेल. त्यांच्या या संशोधनासाठी केंद्र सरकारनं त्यांना पेटंट दिलं आहे. राजकीय किंवा विचारसरणीवर आधारित संस्थांना नवीन सैनिकी शाळांसाठी परवानगी दिली जात असल्याच्या वृत्ताचं संरक्षण मंत्रालयानं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या निराधार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. सैनिक स्कूल सोसायटीच्या अंतर्गत 1960 सैनिक शाळांची स्थापना करण्यात आली. सध्याच्या 33 अशा शाळांचं यश पाहून देशभरातून सैनिक शाळांसाठी परवानगी मागण्यात येत आहे. त्यामुळे सैनिक शाळांच्या धर्तीवर शिक्षण पुरवण्याकरता पहिल्या टप्प्यात देशभरात 100 शाळा स्थापन करण्याची योजना सरकारनं सुरू केली. त्यासाठीची निवड प्रक्रिया अतिशय कठोर असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात कृषी सौर पत्रे बसवण्याचं सर्वेक्षण करून देण्यासाठी 4,000 रुपये लाच स्वीकारताना महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पकडलं आहे. हवामान. मराठवाड्यात ढगाळ आणि अन्यत्र कोरडं हवामान राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्यापासून 3 दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल. 6 आणि 7 तारखेला जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उन्हाळ्यात उष्णतेशी निगडीत आजारांवर सज्जतेचा केंद्राद्वारे आढावा. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस. संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गंभीर आणि 6 आणि 7 तारखेला राज्यात काही ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.